आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण. देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. नागपुरात दीक्षाभूमीवर सामूहिक बौद्ध वंदना. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्यातल्या भाषणाकडे राज्यभरातल्या नागरिकांचं लक्ष. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर 91,000 आंतरवासिता संधी उपलब्ध. आजपासून उमेदवारांना अर्ज करता येणार. आणि बांगलादेश विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतला भारताचा तिसरा आणि अखेरचा सामना आज संध्याकाळी हैदराबादमध्ये. विजयादशमीचा सण हा अन्यायावर न्यायाचा विजय मिळवणारा तसंच सत्य आणि सदाचार या मूल्यांवर विश्वास वाढवणारा सण आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या दिवशी सर्व नागरिकांनी दुष्कृत्यांचा नाश करण्याची प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन करत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मां दुर्गा देवी आणि श्रीरामांच्या आशीर्वादानं नागरिक प्रत्येक क्षेत्रात विजय आणि यश मिळवतील अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सीमारेषा ओलांडून विकासाचं आणि प्रगतीचं सोनं वाटायला शिकवणाऱ्या या सणाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केलं आहे. अनिष्ट प्रथांवर विजय मिळवणारा दसऱ्याचा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येवो अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांनी भारतीय संविधानाचे जनक महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा सणाच्या निमित्तानं लोकहिताच्या योजना पात्र घटकांपर्यंत पोहोचवून राज्याच्या हितासाठी आणि सर्व समाज घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करूया असं आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. देशात महिलांवरच्या अत्याचाराबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोलकाता इथल्या रुग्णालयात घडलेली घृणास्पद घटना म्हणजे गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातल्या परस्पर संबंधांचा दुष्परिणाम आहे असं ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 99व्या स्थापना दिनानिमित्त आज सकाळी नागपूर इथं आयोजित विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तंत्रज्ञानानं शैक्षणिक संस्थांमध्ये बदल घडवून आणला आहे. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताला एका समृद्ध अशा ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करेल असा विश्वास डॉ राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला. रेशीमबाग मैदानावर देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांच्या पथसंचालनानं या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर तसंच संघ स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशासह राज्याच्या विविध भागात संघ स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात संचलनात भाग घेतला. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आज देशभरासह राज्यात साजरा होत आहे. 1956 साली विजयादशमीच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्या दिवसाचं स्मरण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. नागपूर इथं आज भनंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना झाली. यावेळी समता सैनिक दलानं डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन अभिवादन केलं. संध्याकाळी 6 वाजता दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातून बौद्ध अनुयायी नागपुरात दाखल झाले आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनुयायांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमी आणि टिळकनगर सर्वोदय महाबुद्ध विहार इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. भारतीय बौद्ध महासभा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीनं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करून बुद्धवंदना म्हणण्यात आली. त्यानंतर पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दलानं बाबासाहेबांना मानवंदना दिली. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं सामूहिक वाचनही केलं. राज्यात इतरत्रही हा दिवस पारंपरिक श्रद्धेनं साजरा झाला. साईबाबा यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्तानं आज शिर्डी इथं सोहळा होत आहे. या सोहळ्यात कालपासून विविध धार्मिक विधी आणि श्री साई चरित्र पारायणाला सुरुवात झाली. भाविकांना दर्शन घेण्यासाठी आज साई मंदिर दिवसभर खुलं राहणार आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सजावट तसंच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज शाही दसरा साजरा होत आहे. यंदा घटस्थापनेपासून जिल्हा प्रशासनानं दसरा महोत्सवाचं आयोजन केलं होतं. आज शस्त्रपूजन, शमीपूजन, देवी अंबाबाईची पालखी इत्यादी विधींसह कोल्हापूरकर उत्साहानं दसरा साजरा करत आहेत. शहरातला सराफा बाजार दर शनिवारी बंद असतो, मात्र आज दसऱ्याचा मुहूर्त असल्यानं सराफा बाजार चालू आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे आज मुंबईत होत आहेत. आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करतील. दोन्ही पक्षांकडून मेळाव्याच्या प्रचारासाठी मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. दरम्यान मागच्या 3 दिवसांच्या पावसामुळे दोन्ही मैदानात पाणी साचलं असून आजही दोन्ही मेळाव्यांवर पावसाचं सावट आहे. लवकरच राज्यभरातल्या जनतेशी संवाद साधणार आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची शिक्का विधानसभा निवडणुकीत पुसून टाकायचं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव इथं दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. ऊस तोडणी कामगारांचं जीवन बदलल्याशिवाय मी शेवटचा श्वास घेणार नाही, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. मराठा समाजावर अन्याय होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी उठावच करावा लागेल, असं प्रतिपादन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं. बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यातल्या नारायणगड इथं दसरा मेळाव्यात ते बोलत होते. आपल्या विरुद्ध कट होत आहे, आपल्याला डावललं जात आहे, त्यामुळे आपल्या समाजासाठी आपल्याला उलथापालथ करावी लागेल, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री अंतर्वासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91,000 इंटर्नशिप म्हणजेच अंतर्वासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पोर्टल आजपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून अर्जदार 25 ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अंतर्वासिता संधीबाबत या पोर्टलवर माहिती देणार असून यामध्ये तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन यासारख्या विविध 24 क्षेत्रांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या काळात 21-24 वर्षे वयोगटातल्या 25 लाख जणांना अंतर्वासिता संधी मिळवून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. अंतर्वासिता उमेदवाराला 1 वर्षासाठी दरमहा 5,000 रुपये तर एक रकमी अनुदान म्हणून 6,000 रुपये दिले जाणार आहेत. नांदेडमध्ये अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकातला 1 पोलीस उपनिरीक्षक आणि 4 हवालदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या 5 जणांनी वाळू माफियांवर कारवाई न करता त्यांच्याकडून लाच घेतली असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बांगलादेशविरुद्ध T20 मालिकेतला भारताचा 3रा आणि अखेरचा सामना आज संध्याकाळी 7 वाजता हैदराबादमध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेले दोन्ही सामने भारतानं जिंकले आहेत. आजचा सामना जिंकून निर्भय यश मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण. देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. नागपुरात दीक्षाभूमीवर सामूहिक बौद्ध वंदना. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणाकडे राज्यभरातल्या नागरिकांचं लक्ष. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर 91,000 आंतरवासिता संधी उपलब्ध. आजपासून उमेदवारांना अर्ज करता येणार. आणि बांगलादेश विरुद्धच्या T20 मालिकेतला भारताचा 3रा आणि अखेरचा सामना आज संध्याकाळी हैदराबादमध्ये. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.